नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. सहकार चळवळीच्या विस्तारासाठी शिस्त आणि व्यावसायिकतेची आवश्यकता केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्याकडून व्यक्त. एसटीच्या भाड्यात सुमारे 15% वाढ. 1 फेब्रुवारीपासून रिक्षा आणि टॅक्सीचीही दरवाढ. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आज राष्ट्रपती देशाला संबोधित करणार. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि उदगीर इथल्या कोंबड्यांचे मृत्यू बर्ड फ्ल्यूमुळे नसल्याचं तपासणी अहवालातून स्पष्ट. आता सविस्तर बातम्या. सहकार चळवळीच्या विस्तारासाठी शिस्त आणि व्यावसायिकतेची आवश्यकता केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी व्यक्त केली आहे. मुंबईत काल आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. या वर्षात सहकाराच्या विस्तारासाठी, सहकारात शिस्तीसाठी, सहकारी संस्थांच्या समृद्धीसाठी काम करू. प्रत्येक व्यक्ती सहकारी चळवळीत जोडला जाऊन खऱ्या अर्थानं सहकारातून समृद्धी आणण्यासाठी प्रयत्न करू, असं आश्वासन शहा यांनी दिलं. ते म्हणाले,
यही वर्ष के अंदर सहकारिता के विस्तार के लिए हम काम करेंगे. सहकारिता क्षेत्र के अंदर शिस्त और शुचिता आए, सहकारी संस्थाएं समृद्ध बने, सहकारिता की रीच बढ़े और भारत का हर व्यक्ति किसी न किसी प्रकार से सहकारिता से जुड़े, इस दिशा में हम बहुत आगे बढ़ेंगे.
यावेळी आंतरराष्ट्रीय सहकार वर्षातील कार्यक्रमाची दिनदर्शिका, राष्ट्रीय शहरी सहकार वित्त आणि विकास महामंडळाच्या मुंबईतल्या कार्यालयाचं उद्घाटन शहा यांच्या हस्ते झालं. दरम्यान नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यात अजंग इथं सहकार परिषदेलाही काल शहा यांनी संबोधित केलं. सहकार चळवळ आणि विज्ञान यांची सांगड घातल्यास आजही कृषी क्षेत्र लाभदायक ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. राज्य मार्ग परिवहन महामंडळ एसटीनं प्रवासी भाड्यात सुमारे 15% दरवाढ लागू केली आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. येत्या 1 फेब्रुवारीपासून रिक्षा आणि टॅक्सीच्या दरामध्ये देखील 3 रुपयांनी वाढ होणार आहे. महामंडळाला कर्मचाऱ्यांची 2000 कोटी रुपयांची देणी द्यायची आहे, यासाठी प्रवाशांनी सहकार्य करावं, असं आवाहन सरनाईक यांनी केलं आहे. शैक्षणिक वर्ष 2024-25 प्रवेश घेतलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल ईडब्ल्यूएस घटकातल्या विद्यार्थ्यांनी विहित नमुन्यात ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र सादर केलं नसेल तरी अशा विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला 1 वर्षासाठी विशेष बाब म्हणून हे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली. जवळपास 2000 विद्यार्थ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. भंडारा इथल्या आयुध निर्माण कंपनीमध्ये भीषण स्फोट होऊन 8 जणांचा मृत्यू झाला तर 6 जण जखमी झाले. कंपनीमध्ये काम सुरू असताना काल सकाळी हा स्फोट झाला. स्फोट झालेली इमारत संपूर्णतः जमीनदोस्त झाली असून या मलब्याखाली दबलेल्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारनं दावोसमध्ये जाऊन महाराष्ट्रात आतापर्यंत आणलेली गुंतवणूक आणि त्यातून निर्माण झालेले रोजगार यावर एक श्वेतपत्रिका काढावी, असं आव्हान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिलं आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यात येणाऱ्या मोठ्या गुंतवणुकीचं स्वागतच केलं पाहिजे, मात्र केलेले करार आणि वस्तुस्थिती काय आहे हे जाणून घेण्याचा जनतेला अधिकार असल्याचं पटोले यांनी म्हटलं आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
देशाचा 76वा प्रजासत्ताक दिन उद्या साजरा होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला संबोधित करतील. सायंकाळी 7 वाजेपासून आकाशवाणी तसंच दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून राष्ट्रपतींचं संबोधन हिंदी आणि इंग्रजी भाषेतून प्रसारित करण्यात येईल. देशभरात आज 15वा मतदार दिन साजरा केला जात आहे. नथिंग लाईव्ह व्होटिंग, आय व्होट फॉर श्युअर हा या वर्षाच्या मतदार दिनाचा विषय आहे. या औचित्यानं आज नवी दिल्लीत आयोजित मुख्य कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सहभागी होतील. निवडणूक प्रक्रियेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्य तसंच जिल्हाधिकाऱ्यांना सर्वोत्तम प्रक्रिया पुरस्कार देऊन राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे. दरम्यान मतदार दिनानिमित्त आज सर्वत्र मतदार जनजागृती फेऱ्यांसह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. संरक्षण मंत्रालयाच्या पुण्यातल्या दक्षिण मुख्यालयाचे जनसंपर्क अधिकारी म्हणून अंकुश चव्हाण यांनी नुकताच पदभार स्वीकारला. चव्हाण यांनी केंद्रीय संचार ब्युरो आणि मुंबई दूरदर्शनसह विविध पदांवर 15 वर्ष कार्य केलं आहे. त्यांच्याकडे सोलापूरचं केंद्रीय संचार ब्युरो तसंच पुण्यातला प्रकाशन विभाग या दोन कार्यालयांचा अतिरिक्त प्रभारही सोपवण्यात आला आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ योजना दशकपूर्ती अभियानाअंतर्गत परभणी जिल्हा परिषदेच्या महिला आणि बाल कल्याण विभागाच्या वतीनं पूर्णा तालुक्यातल्या कातनेश्वर इथं काल महिला मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळीविषयी जनजागृती आणि आरोग्याविषयी मार्गदर्शन करण्यात आल्याचं उपस्थित महिलांनी सांगितलं.
माझं नाव मनीषा अंबादास चापके, कातनेश्वर येथील ग्रामपंचायत सदस्य आहे मी. आमच्या शाळेमध्ये भरपूर कार्यक्रम घेण्यात आले, त्यामध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानाअंतर्गत आम्हाला माहिती सांगण्यात आली. महिलांच्या आरोग्याविषयी आर्थिक सक्षमीकरण या बाबत आम्हाला माहिती सांगण्यात आली.
माझं नाव शुभांगी अंकुश चापके. आज आम्हाला महिला सक्षमीकरण या विषयावर खूप चांगली माहिती देण्यात आली. मला CMGP याबद्दल माहिती नव्हती, पण मला खूप चांगल्या प्रकारची माहिती भेटली. आणि मी कागदपत्र तयार करत आहे आणि याच्यावर मी माझा नवीन उद्योग सुरू करणार आहे.
प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतल्या कर्तव्य पथावर नियोजित सोहळ्यासाठी बीड जिल्ह्याच्या धारूर तालुक्यातल्या आवरगाव ग्रामपंचायतचे आदर्श सरपंच अमोल सर्जेराव जगताप तसंच हिंगोली जिल्ह्यातल्या खानापूर चित्ताचे सरपंच राम जाधव यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
आम्ही ग्रामीण भागामध्ये एक चांगलं उल्लेखनीय काम केलेलं आहे, ग्रामपंचायतचा मोठ्या प्रमाणात विकास केलेला आहे, वेगवेगळे पुरस्कार ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही प्राप्त केले आहेत, गाव स्वच्छ आणि सुंदर व हरित गाव आम्ही निर्माण केलेलं आहे. हे सर्व काम पाहून आम्हाला भारत सरकारने आमंत्रित केलं, त्याचा खूप आनंद आहे.
मला 26 जानेवारी रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली येथे होणाऱ्या समारंभासाठी विशेष अतिथी म्हणून माझी निवड झालेली आहे. या सन्मानासाठी मी भारत सरकार यांचा खूप खूप आभारी आहे.
नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातल्या सायाळ इथले प्रगतीशील आणि सेंद्रिय शेतीचा प्रचार आणि प्रसार करणारे शेतकरी रत्नाकर ढगे हे देखील प्रजासत्ताक दिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी काल दिल्लीला रवाना झाले. लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरात परवा झालेल्या 4000 अधिक कोंबड्यांच्या पिल्लांचा मृत्यू बर्ड फ्ल्यूमुळे झाला नसल्याचं तपासणी अहवालात स्पष्ट झालं आहे. काही दिवसांपूर्वी उदगीरमध्ये काही कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्यूनं झाल्याचं निष्पन्न झालं होतं. या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागानं कोंबड्यांच्या पिल्लांच्या मृत्यूनंतर तातडीनं तपासण्या केल्या होत्या. दरम्यान लातूर जिल्ह्यातील सर्व लहान मोठे कुक्कुट प्रक्षेत्र, घोड्यांचे तबले आणि वराह प्रक्षेत्राची नोंद करण्याचं आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ श्रीधर शिंदे यांनी केलं आहे. राज्य शासनाच्या वतीनं रस्ता सुरक्षा माह राबवण्यात येत आहे. या अनुषंगानं छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी नागरिकांना काळजीपूर्वक वाहन चालवण्याचं आवाहन केलं आहे.
रस्त्यावर वाहन चालवताना पूर्ण ते खबरदारी आपण सर्वांनी घ्यावी, वाहनाची नियमित तपासणी करावी, त्याचबरोबर कोणतेही नशापान करून वाहन चालवू नये, त्याचबरोबर शाळा महाविद्यालयाचे जे वाहन आहेत त्या वाहनांची सुद्धा नियमित तपासणी करावी, त्या गाडीवर असलेले जे वाहन चालक आहेत त्यांच्या सुद्धा आरोग्य तपासणीचा कार्यक्रम संस्थेने घ्यावा. धन्यवाद.
हिंगोली शहरालगत बळसोंड भागात मांडुळाची तस्करी करणाऱ्या 5 जणांना वनविभाग आणि पोलिसांच्या संयुक्त पथकानं काल अटक केली. त्यांच्याकडून एक मांडूळ साप जप्त करण्यात आला. अटक केलेल्या 5 जणांपैकी 3 जण वाशिम जिल्ह्यातील आहेत. या प्रकरणी वन्यजीव अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धाराशिव जिल्ह्यातील आतापर्यंत नोंदणी केलेल्या 19 शेतकऱ्यांपैकी केवळ 21% शेतकऱ्यांच्या सोयाबीन खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. राहिलेल्या 79% शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी करता यावी यासाठी मुदत मिळावी अशी मागणी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केली आहे. परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड तालुक्यातल्या पडेगाव ग्रामपंचायतीनं उभारलेल्या डॉ APJ अब्दुल कलाम शैक्षणिक अभ्यासिकेचं पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून काल उद्घाटन झालं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. सहकार चळवळीच्या विस्तारासाठी शिस्त आणि व्यावसायिकतेची आवश्यकता, केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्याकडून व्यक्त. एसटीच्या भाड्यात सुमारे 15% वाढ. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आज राष्ट्रपती देशाला संबोधित करणार. आणि उदगीर इथल्या कोंबड्यांचे मृत्यू बर्ड फ्ल्यूमुळे नसल्याचं तपासणी अहवालातून स्पष्ट. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.